नमस्कार, मी राजेंद्र खेर. स्टोरीटेल ॲपवरून मी भगवद्गीतेवर रोज निरूपण करीत आहे. आज आपण 18 अध्यायातील 72 आणि 73 या दोन श्लोकांचा विचार करू. कच्चित देत छुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चित ज्ञान संमोह प्रनष्टस्ते धनंजय. अर्जुन उवाच, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. या दोन श्लोकांचा अर्थ असा आहे, भगवान म्हणतात, हे पार्था, तू एकाग्र चित्तानं हे श्रवण केलंस ना, तुझा अज्ञानरूपी मोह आता अगदी नष्ट झाला ना. त्यावर अर्जुन कृतकृत्य होऊन म्हणतो,
सॅम्पल कम्प्लीट, रेडी टू कंटिन्यू.